आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोजगार मेळाव्यात आज दूरस्थ पद्धतीनं 51,000 युवकांना नियुक्तीपत्र. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी प्राथमिक तपास अहवाल प्रकाशित. स्वदेशी बनावटीच्या अस्त्रक्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. महाराष्ट्रातील 11 शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा. भारतीय वीरनायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचं इटलीमधल्या मॉन्टोन शहरात अनावरण. आणि भारत इंग्लंड तिसरा कसोटी क्रिकेट सामना तुरशीच्या टप्प्यावर. आता सविस्तर बातम्या. विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या 51,000 अधिक युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरस्थ पद्धतीनं नियुक्तीपत्र वितरित करणार आहेत. हा देशव्यापी 16 रोजगार मेळावा 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातल्या रोजगार मेळाव्यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येतील. देशभरात आतापर्यंत झालेल्या रोजगार मेळाव्यांद्वारे 10,00,000 अधिक नियुक्तीपत्र जारी करण्यात आली आहेत. अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघात प्रकरणी विमान अपघात तपास यंत्रणेनं काल 15 पानांचा प्राथमिक अहवाल प्रकाशित केला आहे. उड्डाण सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच विमानाचं इंजिन इंधन नियंत्रण रन मोडवरून कट ऑफ स्थितीत गेलं आणि बंद झालं. परिणामी ही दुर्घटना घडली असं या अहवालात म्हटलं आहे. या अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या विमान अपघाताच्या चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करत राहू असं एअर इंडियानं सांगितलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या अस्त्र क्षेपणास्त्राची काल यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. ओडिशामधल्या चाचणी स्थळावरून या नजरेत न येऊ शकणाऱ्या आणि हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी घेण्यात आली. या चाचणी दरम्यान वेगवेगळ्या पल्ल्यांच्या आणि उच्चगती मानवरहित हवाई लक्ष्यांवर प्रक्षेपण करण्यात आलं असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानमधल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. हे हल्ले इतके अचूक होते की भारतीय सशस्त्र दलांना कोण कुठं आहे हे माहीत होतं आणि क्षेपणास्त्र लक्ष्यांशिवाय इतर कुठेही डागली गेली नाहीत असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सांगितलं. ते काल चेन्नई इथल्या आयआयटी मद्रासच्या 62 वार्षिक दीक्षांत समारंभात बोलत होते. ऑपरेशन सिंदूरबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल परदेशी माध्यमांवरही डोभाल यांनी यावेळी टीका केली. 23 मिनिटात अचूक हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेनं भारतीय सशस्त्र दलांचं कौतुक केलं. राष्ट्रीय तपास संस्थेनं आयसिसच्या पुणे छुपा हस्तक प्रकरणात हवा असलेल्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा 11 आरोपी रिझवान अली यानं अन्य 10 जणांच्या मदतीनं देशातलं वातावरण अस्थिर करण्यासाठी आणि सांप्रदायिक तेढ पसरवण्यासाठी अनेक दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचला होता. रिझवानला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्याला 3,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. दहशतवादाला करण्यात येणाऱ्या वित्तपुरवठ्याच्या चौकशीचा भाग म्हणून जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्य तपास यंत्रणेनं जम्मू दोडा आणि हंदवाडा इथल्या 3 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये आभासी चलन अर्थात क्रिप्टो करन्सीद्वारे दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी सीमापार निधी पुरवण्याच्या कटाचा समावेश असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. देशाविरुद्ध तरुणांना भडकवणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवणं हा या तपास मोहिमेचा उद्देश होता असं जम्मू काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेनं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं नाटोसोबत युक्रेनला शस्त्र पाठवण्याचा करार केला आहे अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली. रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये अलीकडच्या काळात वाढ होत असताना युक्रेनला ती शस्त्र पुरवण्यासाठी अमेरिका युरोपमधल्या त्यांच्या नाटो सहयोगी देशांना पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालींसह शस्त्र विकणार असल्याचं ते म्हणाले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शस्त्र वेळेवर पोहोचावीत यासाठी ट्रम्प यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्याचं वृत्त नुकतंच प्रसारित झालं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. पॅट्रियट बॅटरी हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखण्यात मदत करतात जी जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जातात. केंद्रीय अन्वेषण विभागानं इंटरपोलद्वारे कुब्बावाला मुस्तफा याला संयुक्त अरब अमिरातीहून परत आणण्यात यशस्वीरित्या समन्वय साधला आहे. महाराष्ट्र राज्यातल्या सांगली इथली सिंथेटिक औषध निर्माण कंपनी परदेशातून चालवल्याच्या आरोपावरून तो मुंबई पोलिसांना हवा आहे. कुब्बावाला मुस्तफा आणि इतरांशी संबंधित असलेल्या कारखान्यातून 25,00,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 126 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. डिजिटल सशक्तीकरणासाठी काम करणाऱ्या एकत्रित सेवा केंद्र अर्थात सीएससीचा 16वा स्थापना दिवस आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं साजरा करण्यात येणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या अभियानाचा हा एक भाग आहे. गेल्या 16 वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी भागात 6.5 लाख केंद्रांद्वारे डिजिटल सुविधा पुरवठादार म्हणून सीएससीनं जागतिक स्तरावर अव्वल स्थान पटकावलं आहे. या कार्यक्रमात सीएससीचा भविष्यातील कार्यपद्धतींचा लेखाजोखा मांडला जाईल. या नवीन टप्प्यात ग्रामीण भागात नवीन उपक्रम राबवणं आणि आत्मनिर्भर भारताचे उपक्रम राबवणं, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवा, क्लाउड आधारित सेवा आणि डिजिटली सक्षम कार्यप्रणालीचं एकत्रीकरण अशा विविध मुद्द्यांचा समावेश असेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री जितीन प्रसाद या कार्यक्रमाला उपस्थित असतील. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्कोनं महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील जिंजी अशा एकंदर 12 शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सादर केला होता. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि जिंजी या किल्ल्यांचा समावेश होता. हा अतिशय ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असा गौरवपूर्ण क्षण असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीमधल्या मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. 16 नोव्हेंबर 1921 रोजी महाराष्ट्रातील पासलगाव इथं जन्मलेले यशवंत घाडगे मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटमध्ये नायक म्हणून कार्यरत होते. 10 जुलै 1944 रोजी अप्पर टायबर खोऱ्यातील लढाईत शत्रूच्या मशीनगन हल्ल्यात सहकारी सैनिक ठार किंवा जखमी झाल्यानंतर घाडगे यांनी एकट्यानं शत्रूच्या मशीनगन पोस्टवर धाडसी हल्ला चढवला. ग्रेनेड आणि बंदुकीच्या बॅरलचा वापर करून त्यांनी शत्रू सैनिकांना नेस्तनाबूत केलं. परंतु स्नायपरच्या गोळीबारात ते वीरमरण पावले. या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉस हा ब्रिटिश साम्राज्याचा सर्वोच्च लष्करी सन्मान मिळाला. या समारंभानं नायक घाडगे यांच्या बलिदानाची आठवण ताजी करत भारत इटलीमधील मैत्रीपूर्ण संबंधांना बळकटी दिली आहे. छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात 22 नक्षलवाद्यांनी काल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. या नक्षलवाद्यांवर एकूण 37,50,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नवीन पुनर्वसन धोरणांतर्गत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन आणि इतर सुविधा देण्यात येतील. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मना पत्र लिहून राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांची ऑनलाईन विक्री त्वरित थांबवावी यासाठी पत्र पाठवलं आहे. तसंच ग्राहकांना फटाक्यांची विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याबाबत माहिती देणारी स्पष्ट सूचना प्रकाशित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसंच यात उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी खटला चालवला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे प्रभावित होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी हे निर्देश एक महत्वाचं पाऊल असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. विम्बल्टन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कराज यानं टेलर फिट्सचा पराभव करून पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या सामन्यात जागतिक अग्रणी यानिक सिन्नरनं 7 वेळा विजेता नोवाक जोकोविचचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 5 वेळा ग्रँडस्लॅम विजेती इगा स्वाटेक आज रात्री महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी 13व्या मानांकित अमांडा अनिसिमोवा हिच्यासोबत सामना करेल. क्रिकेट. भारत इंग्लंड दरम्यान अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेत तिसरा सामना काल तुरशीच्या अवस्थेत पोहोचला आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या दिवशी भारतानं 3 बाद 145 धावा केल्या आहेत. इंग्लंड संघ पहिल्या डावात 387 धावांवर सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराहनं 5 गडी बाद केले आणि विक्रमाची नोंद केली. 5 सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रोजगार मेळाव्यात आज दूरस्थ पद्धतीनं 51,000 युवकांना नियुक्तीपत्र. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी प्राथमिक तपास अहवाल प्रकाशित. स्वदेशी बनावटीच्या अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. महाराष्ट्रातील 11 शिवकालीन केंद्रांना युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा. भारतीय वीरनायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचं इटलीमधल्या मॉन्टोन शहरात अनावरण आणि भारत इंग्लंड तिसरा कसोटी क्रिकेट सामना तुरशीच्या टप्प्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.